नमस्कार, तुमचा दिवस खूप आनंदात जाओ। कसे आहात तुम्ही? मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून पुन्हा एक नवीन स्निपेट घेऊन आली आहे। तर आज मी तुमच्यासमोर आपल्यातल्या एका वृत्तीचं विश्लेषण करणार आहे। ही सवय आपल्यातल्या खूप जणांना असते आणि ती एक हानिकारक सवय आहे। मी पण ही वृत्ती बदलायचे प्रयत्न करते आहे, कारण ही वृत्ती बदलल्याने मी जगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकते। आपल्या काही ठराविक मनोधारणांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आणि या करायच्या आपण टाळल्या तर खूप सकारात्मक बदल आपल्याला दिसतील। तर सर्वप्रथम जी धारणा आहे ती म्हणजे, आपण असं मानत असतो का ज्या लोकांवर आपण प्रेम करतो व ज्यांचा आपण आदर करतो ते नेहमी आपल्याबरोबरच असतील। बऱ्याच वेळा आपण त्यांना गृहीत धरत असतो का हा किंवा ही माझ्याबरोबर असे वागूच शकत नाही किंवा असं करूच शकत नाहीत, ते मला संकट समयी सोडून जाऊ शकत नाही। पण थांबा, त्यांना त्यांचं स्वतःचं आयुष्य देखील आहे। ते कुठल्या प्रसंगांना सामोरे जात असतील हे पण कदाचित तुम्हाला माहीत नसेल। म्हणूनच आपल्या प्रियजनांना गृहीत धरणं सोडा। दुसरं म्हणजे, जर कोणी वेगळ्या पद्धतीनं एखादी गोष्ट किंवा कृत्य करत असेल तर तो चुकीच्या पद्धतीनं करतोय असं समजू नका। बऱ्याच वेळेला खूप जणांना असं वाटत असतं का आपल्याला हवं तसंच लोकांनी वागलं पाहिजे, आणि म्हणूनच मग जेव्हा एखादा वेगळ्या वाटेनं तेच कृत्य करतो तेव्हा आपल्यातले खूप जण त्यांना नावं ठेवायला लागतात, तो हे बरोबर नाही करत आहे असं सांगत सुटतात। तर ते चुकीचं नसून ती व्यक्ती ते काम त्याच्या पद्धतीने करत असते। तिसरी धारणा असते ती म्हणजे, असं मानणं की जे धनवान आहेत तेच खूप सुखी आहेत। तर हे असं नसतं। जी लोक धनवान आहेत, चांगल्या पदांवर आहेत, ते सगळेच काही सुखी आहेत असं गरजेचं नाही। तुम्हाला माहीतही नसेल का त्यांच्या आयुष्यात काय उलथापालथ चालू आहे, त्यांच्या मनात कसले विचार घोळत आहेत व त्यांची मनस्थिती आणि परिस्थिती कशी आहे याचा तुम्हाला अंदाज देखील नसेल। कदाचित त्या व्यक्तीपेक्षा तुम्हीच जास्त सुखी असाल। म्हणूनच ज्याबद्दल माहिती नाही त्याबद्दल उगाचच कल्पनाविलास करू नका। चौथं पण खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे, जेव्हा कोणीतरी तुमच्या मतांना सहमती दाखवत नाही याचा अर्थ त्या व्यक्तीला तुम्ही आवडत नाही असा नसतो, किंवा असं नका समजू का ते लोक तुमच्या मतांना विरोध करतात ते वाईट असतात। गरजेचं नाही का ते हे निव्वळ तुम्हाला विरोध करण्यासाठी करत आहेत। प्रत्येक जण स्वतंत्र विचारधारणेचा असतो, त्यामुळेच ते वेगळ्या दृष्टिकोनाने तो मुद्दा किंवा मत पडताळत असतात आणि त्यांचे दृष्टिकोन तुमच्यापेक्षा भिन्न असू शकतात। त्यामुळे त्यांचं मतांचे तुमच्यासमोर खरे पाहता नवीन पैलू प्रकट होत असतात आणि तुम्हाला मग सारासार विचार करून काय योग्य काय अयोग्य हे समजू शकतं आणि त्यावर योग्य निर्णय देखील घेता येईल। म्हणूनच मोकळ्या मनाने त्या अनेक पैलूंकडे पहा, त्याचा तुम्हाला फायदाच होईल। शेवटचं म्हणजे, दुसरे कोणी तुमच्या दुःखाचे किंवा अधोगतीचे कारण आहेत असं समजणं सोडा। आम्ही NLP मध्ये ह्याला कॉज इफेक्ट म्हणतो। म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यातील घडामोडींसाठी दुसऱ्याला जबाबदार धरणे, स्वतःची जबाबदारी झटकून टाकणे। तुम्ही ऐकलं असेल कोणाला तरी बोलताना का त्याच्यामुळे माझं नुकसान झालं, त्याने माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला किंवा अमक्याने मला फसवले इत्यादी। पण लक्षात घ्या की समोरचा जे करतो ते आपण त्याला ते करू देतो म्हणून, तेव्हा तुम्हीच सर्वार्थाने त्या घटनेला जबाबदार असतात। आपल्या प्रत्येक कृत्याची, वागण्याची वा विचारांची जबाबदारी घ्यायला शिका, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडू नका। तर मित्रांनो, इतरांना गृहीत धरणं थांबवा। यातली एखादी गोष्ट जरी तुम्ही गृहीत धरणं थांबवली तरी तुमच्या आयुष्यात कमालीचा बदल झालेला तुम्हाला दिसेल। तर तुमच्यामधल्या जबाबदार व्यक्तीला माझ्या शुभेच्छा। पुन्हा भेटूया। नमस्कार।